आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज उत्तर प्रदेशांतल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातल्या नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उक्तावण केले. विकसित युपी विकसित भारत मोहिमेत हो एक नवो अध्याय आसा अशें ह्या वेळार उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. भारतान सगळ्यांत चड आंतरराष्ट्रीय विमानतळ आशिल्ल्या राज्यांत उत्तर प्रदेश आतां एक राज्य म्हणून उदेलां अशेंय तांणी म्हणलां. जेवर विमानतळ उत्तर प्रदेशाचे प्रगतीचे आणि उदरगतीचे प्रतीक जातले अशी आस्त त्यांनी उक्तायल्या.
यहां से दुनिया के लिए विमान तो उड़ेंगे ही, साथ ही ये विकसित उत्तर प्रदेश की उड़ान का भी प्रतीक बनेगा. मैं उत्तर प्रदेश को, विशेष रूप से पश्चिम उत्तर प्रदेश की जनता को इस भव्य एयरपोर्ट के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
हो विमानतळ शेतकारांक, उद्योजकांक आणि अस्तंत उत्तर प्रदेशातल्या तरणाट्यांक खातीर जायत्यो नव्यो संधी हाडटलो अशें तांणी म्हणला. केंद्रीय घरमंत्री अमित शहा आयज कोलकात्यातल्या जनगणर चार्जशीट कार्यावळींत वांटेकार जाले. प्रसार माध्यमांकडेन उलयताना अस्तंत बंगालातल्या बेकायदेशीर स्थलांतर, हिंसा आणि अर्थिक संकश्टांचेर तांणी भर दिलो.
तृणमूल कांग्रेस भले कहे भारतीय जनता पार्टी का चार्जशीट है, परंतु मैं मानता हूं कि बंगाल की जनता ने ममता बनर्जी की सरकार के खिलाफ लगाया हुआ चार्जशीट है, जिसको भारतीय जनता पार्टी एक आवाज दे रही. आने वाला चुनाव बंगाल की जनता को तय करना है कि भय को चुनना है या भरोसे को चुनना. भय के आतंक से मुक्ति पाकर भरोसे के साथ देश जिस तेजी से आगे बढ़ रहा है, इसके साथ बंगाल को जुड़ना चाहिए.
अनु, अस्तंत बंगालाच्या विधानसभेची सार्वत्रिक वेचणूक फकत बंगालात न्हय तर देशाकय खूप महत्वाची असं अमित शहा हांणी स्पष्ट केले. भारतांत फकत 5 ते 10 दीस पावसारखो तेलसाठो उरला असं सांगपी सोशल मीडिया पोस्टाचे सरकारान खंडन केला. देशात खंयच पेट्रोल डिझेल एलपीजीचो उणाव ना असं तांणी म्हणला. नागरिकांनी भिय नासताना फकत इंधन आणि गॅस उपलब्धताये संबंधित अधिकृत सरकारी सूत्राकडल्यान जारी केल्ल्या माहितीचेर आपलो सल्लो सरकारान दिला. गुजरातांत एका दशका उपरांत कच्छ हांगासर लुप्त जावपी ग्रेट इंडियन बस्टर्ड या पिलाचो जल्म जाल्ल्याचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हांणी जाहीर केला. जम्पस्टार्ट अप्रोच या नव्या संवर्धन उपायातल्यान हे साध्य जाला अशें शेनवारा सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगले. धोक्यान आशिल्ली ग्रेट इंडियन बस्टर्डांची संख्या परतून मेळोवपाच्या जायत्या पावंड्यावेतलो हो एक यत्न आसा हाचेर तांणी भर दिलो. 24 मार्चाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांचे मदीं जाल्ल्या दूरध्वनी संवादातल्यान दोनूय फुडारांक अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेर विचार विनिमय करपाची संद मेळ्ळी अशें मंत्रालयाचे म्हणयारे रणधीर जयस्वाल हांणी सांगले. खेळ. 19वे इंडियन प्रिमियर लीग क्रिकेट आयज सांजवेळा 7:30 वरांचेर बेंगळुरूत सुरू जातले. सुरवातीच्या मॅचींत डिफेंडींग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या पंगडांमधी एम चिन्नास्वामी मैदानाचेर खेळ जावपाचो आसा. जम्मूत फाल्यां पहिले आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सर्तीचे उक्तावण जातले. हे सर्ती खातीर सुमार 4,000 धावपी सर्तकांक जम्मू येवकार दिता. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन ईशान्य राज्यांनी व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भान गडगड आणि गारांचे वादळ येवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ह्या महिन्याच्या 29 तारखेमेरेन दिल्ली, पंजाब, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, छत्तीसगड, बिहार आणि अस्तंत उत्तर प्रदेशाचेर गडगड आणि जोगला पडपाचो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर.